रसिको, ही एक कथा आहे. आपल्या या कथेचा हिरो आहे एक घोडा आणि हिरोईन अर्थातच घोडी. घोडी धुडक्या चालीनं चालत चरते. घोडा वेगानं धावत धावत येऊन तिच्या अंगावरून पुढं जातो आणि पुढं गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की अरे काय सुंदर आहे ही घोडी, म्हणून तो धावतच परत येतो आणि तिच्याजवळ थांबतो. घोडी घाबरून पळायला लागते आणि तिच्या मागे आपला हा हिरो म्हणजेच घोडाही पळायला लागतो. घोडी त्याला बघते आणि मनातल्या मनात तीसुद्धा म्हणते की हा घोडाही खूप सुंदर आणि तरुण आहे. त्यांची मनं जुळतात आणि मग ते समान चालीनं लयबद्धपणे एकत्र धावायला लागतात आणि या गोष्टीचाही शेवट गोड होतो, म्हणजे अँड देन दे हॅपीली लिव्ह टुगेदर देअर आफ्टर.
ही बघा, धुडक्या चालीनं बसंती घोडी येते. मोठी देखणी आहे बरं का? आणि हा वेगानं कोण येतोय बरं धावत? अहो, हा तर आपला हिरो राजा घोडा. काय रुबाबदार हो? राजा आला आणि पुढे गेला सुद्धा. आणि हे काय, थांबून मागे का बघतोय तो? बहुतेक बसंतीच्या सौंदर्यानं मोहित झालेला दिसतोय. थोडं थांबून तो परत येतोय. त्याला पाहून लाजून घोडी पळते बर का, आणि मागे पळतोय हा आमचा हिरो. आणि तिचीही पावलं घुटमळत आहेत बरं का? तिलाही त्याच्या तारुण्याचा मोह पडलाय की काय? आता बरोबरच धावत आहेत दोघं. ही ताल जुळतायत बरं का? कथेचा शेवट गोड झालाय बरं का? नांदा सौख्य भरे